आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीत सशक्त युवकांचा सहभाग घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्व कामं येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर देशातला सर्वात उंच पूल, लांब रुंद बोगदे अभियांत्रिकी क्षेत्रातले चमत्कार ठरणार. जागतिक वारसा स्थळांमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश झाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण. आणि तिसऱ्या कसोटीत भारत इंग्लंडचे पहिले डाव बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीत सशक्त युवकांचा सहभाग घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून भारताकडे असलेल्या तरुणांची संख्या आणि लोकशाहीची साक्ष जगाला पटली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 16व्या देशव्यापी रोजगार मेळाव्यात ते काल दूरस्थ पद्धतीनं युवकांना संबोधित करताना बोलत होते. विविध सरकारी विभागातल्या सेवांसाठी 51,000 जणांना ठिकठिकाणी काल नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक 41,000 नियुक्तीपत्र रेल्वे खात्यात देण्यात आली आहेत. यामध्ये महिला, दिव्यांग आणि दुर्गम भागातील उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. पंतप्रधान म्हणाले की नवनियुक्त युवकांची राष्ट्रनिर्मितीत महत्वपूर्ण भूमिका असून कायम नियुक्ती मिळालेल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि जनसेवा करावी.
आज दुनिया मान रही है कि भारत के पास दो असीमित शक्तियां, एक डेमोग्राफी, दूसरी डेमोक्रेसी. युवाओं का यह सामर्थ्य हमारी भारत के उज्ज्वल भविष्य की सबसे बड़ी पूंजी भी है और सबसे बड़ी गारंटी भी है. और हमारी सरकार इसी पूंजी को समृद्धि का सूत्र बनाने में दिन रात जुटी है. रोजगार मेलों के माध्यम से अब तक लाखों नौजवानों को भारत सरकार में परमानेंट जॉब मिल चुकी है. आज भी आप में से कई ने भारतीय रेल में अपने दायित्वों की शुरुआत की है. कई साथी अब देश की सुरक्षा के भी प्रहरी बनेंगे. कुछ साथी हेल्थ फॉर ऑल मिशन के सिपाही होंगे और बहुत से साथी भारत के औद्योगिक विकास को नई रफ्तार देंगे.
राज्यात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. सरकार रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात केवळ आश्वासनांपुरते मर्यादित नसून प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून परिवर्तन घडवत असल्याचं प्रतिपादन नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात केलं. अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळते. हा उपक्रम म्हणजे युवा शक्तीला सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित कार्यक्रमात 200 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, रेल्वेचे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा उपस्थित होते. टपाल खाते, रेल्वे, CISF, बँकांसहित विविध केंद्र सरकारी कार्यालयात सेवेसाठी ही नियुक्तीपत्र देण्यात आली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळावा झाला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून सखोल चौकशी करून अंतिम अहवाल प्राप्त होणार आहे. तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नका असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. प्राथमिक अहवाल 1 महिन्यात मिळाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण वेगानं सुरू असल्याचं सांगून ते म्हणाले की पूर्वी ब्लॅक बॉक्स बाहेरच्या देशात पाठवले जायचे, मात्र आता देश आत्मनिर्भर असल्यानं ब्लॅक बॉक्सची प्रक्रिया आणि तपासणीचं काम आपल्या देशातच होत आहे. ते म्हणाले,
मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात, इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, संवेदनशील विषय आहे, तर थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया. अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल, पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे, अंतिम अहवाल नाही. याच्यात आता बोलणं योग्य नाही, पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्व कामे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको आणि अदानी कंपनीला दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी काल फडणवीस यांनी केली. नवी मुंबई विमानतळ हा देशातील सर्वात अद्ययावत प्रकल्प ठरणार असून त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. व्यावसायिक उड्डाणांसाठी सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर काही परवानग्या घ्याव्या लागतात, त्याचंही काम समांतर पातळीवर सुरू करण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. विमानतळाचं भौतिक काम 94% पूर्ण झालं असून या विमानतळांवर 2 धावपट्ट्या असणार आहेत, तसंच जलमार्ग, रस्ते मार्ग आणि मेट्रो मार्गानं हा विमानतळ जोडण्यात येणार आहे. विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासामार्फतच भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या पश्चिम प्रादेशिक नागरी विमान वाहतूक परिषदेत ते बोलत होते. पूर्वी केंद्र सरकारची जबाबदारी म्हणून पाहिलं जाणारं हे क्षेत्र आता राज्यांच्या विकासाच्या केंद्रस्थानी आलं असून महाराष्ट्रात सध्या 36 पैकी 24 जिल्ह्यात विमानतळ आहेत. ही संख्या 30 पर्यंत नेण्याचं लक्ष्य निश्चित ठेवण्यात आलं असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार असेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यावर व्यक्त केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या प्रकल्पामुळे पुणे मुंबई प्रवासाचा वेळ, अंतर कमी होईल, घाट असलेला भाग टाळता येईल आणि वाहतूक अडथळाही दूर होणार आहे. मिसिंग लिंक अंतर्गत 3 बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब आणि 23 मीटर रुंदीचा असून देशातला सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून हा देखील एक विक्रम होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून रायगड किल्ल्यावर काल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. राजसदरापासून लेझिम पथक आणि पोलीस पथकानं पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ इथं जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलिसांनी मानवंदना दिली, तसंच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. आता पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. जागतिक वारसास्थळांमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेत परिपाठाच्या वेळी जागतिक वारसास्थळ म्हणून प्रतापगड किल्ल्याचा समावेश होत असतानाचं चित्रीकरण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या आरोग्य तपासणी शिबिरात अनुपस्थितीत राहिल्यामुळे भरारी पथकातले डॉक्टर कुणाल सोनवणे यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. चौकशी अहवालात सेवा कसूर स्पष्ट झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मान्यतेनं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल तिसऱ्या दिवसाखेर भारताचाही पहिला डाव इंग्लंडप्रमाणे 387 धावांवरच संपला. त्यामुळे यजमान इंग्लंड आता दुसऱ्या डावात किती धावा करणार ते औत्सुक्याचं ठरेल. चौथ्या दिवशी ते नाबाद 2 धावांवरून आपला डाव पुढे सुरू करतील. भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचं शतक आणि ऋषभ पंत तसंच रवींद्र जडेजाच्या अनुक्रमे 74 आणि 72 धावा महत्वाच्या ठरल्या. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत 36 षटकार मारून वेस्ट इंडिजचा यापूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यांवर दक्षिण कोकण आणि विदर्भात विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीत सशक्त युवकांचा सहभाग घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सर्व कामं येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जावीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर देशातला सर्वात उंच पूल, लांब रुंद बोगदे अभियांत्रिकी क्षेत्रातले चमत्कार ठरणार. जागतिक वारसास्थळांमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश झाल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आणि तिसऱ्या कसोटीत भारत इंग्लंडचे पहिले डाव बरोबरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.